नमस्कार. आकाशवाणी औरंगाबाद केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज छत्तीसगड आणि तेलंगणच्या दौऱ्यावर आहेत. छत्तीसगडमधल्या जगदलपूर इथं 26,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते करण्यात आली. तेलंगणात निझामाबाद इथं सुमारे 8 कोटी रुपयांच्या विकास कामांची पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील पथक आजपासून पुढील 3 दिवस तेलंगणात निवडणूक तयारीचा आढावा घेणार आहे. या पथकाचे सदस्य आज दुपारी विविध राजकीय पक्षांसोबत तसंच निवडणूक संबंधित यंत्रणांसोबत बैठक घेणार आहेत. निवडणूक प्रक्रियेत मतदानाचा टक्का वाढावा आणि नागरिकांमध्ये निवडणुकीसंदर्भात जागरुकता निर्माण व्हावी या उद्देशानं आयोजित प्रदर्शनालाही ते भेट देतील तसंच तरुण मतदारांसोबत संवाद साधतील. तेलंगणामध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. नांदेड इथल्या डॉ शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याप्रकरणी विरोधकांनी सरकारला जबाबदार धरला आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांसह आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या रुग्णालयात कालपासून आणखी 7 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली असून औषधांच्या तुटवड्यामुळे हे मृत्यू होत असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही या मुद्द्यावरून सरकारवर टीका केली आहे. इतर मागासवर्ग ओबीसी सर्वेक्षणासंदर्भात राज्य सरकार सकारात्मक असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय जनगणनेविषयी विचारलं असता फडणवीस यांनी या अहवालाची अचूकता तपासून पाहिली जाईल, त्यानंतर सर्वेक्षणाची कार्यपद्धती कोणती असावी याबद्दल ठरवलं जाईल असं सांगितलं. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये ही सर्व नेत्यांची भूमिका असल्याचं राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे. ते काल नाशिक इथं माध्यमांशी बोलत होते. यासंदर्भात आपल्यावर होणारी टीका अनाठायी असल्याचं ते म्हणाले. ओबीसी आरक्षणात मर्यादा आहेत, त्यामुळे ओबीसी समाजाचं आरक्षण कायम ठेवून अन्य शिल्लक आरक्षणातून मराठा समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात सरकार प्रयत्नशील असल्याचं भुजबळ यांनी सांगितलं. सरकारच्या प्रत्येक कल्याणकारी योजनेची जनजागृती घराघरापर्यंत करावी असं आवाहन भाजपचे प्रदेश सरचिटणीस तथा माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे. धाराशिव जिल्ह्यात भूम तालुक्यातल्या माणकेश्वर इथं सेवा सप्ताहांतर्गत रक्तदान शिबीर, आरोग्य सुरक्षा कवच कार्ड वाटप, विकास कामांचं उद्घाटन काल ठाकूर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. केंद्र सरकार सामान्य माणसांना केंद्रबिंदू ठेवून काम करत असून आगामी काळात पुन्हा भाजपचंच सरकार येणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गोदावरी नदीचं प्रदूषण टाळण्यासाठी तसंच 2027 सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत प्लास्टिकमुक्त गोदावरीचा संकल्प करण्यात आला असून त्याअंतर्गत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथं कालपासून अविरल गोदावरी अभियानाला प्रारंभ झाला. स्वच्छता ही सेवा अभियान आणि महात्मा गांधी जयंतीचं औचित्य साधून नाशिक शहरातल्या रामकुंड इथं आध्यात्मिक गुरु श्री एम यांच्या उपस्थितीत या अभियानाची सुरुवात झाली. चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आज नौकानयनमध्ये पुरुषांच्या कॅनोईंग डबल 1000 मीटर स्पर्धेत भारताच्या अर्जुन सिंह आणि सुनील सिंह या जोडीनं कांस्य पदक जिंकलं. भारतीय पुरुष क्रिकेट संघानं आज नेपाळचा 23 धावांनी पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. धनुर्विद्यामध्ये ज्योती सुरेखा वेन्नम हिनं अदिती गोपीचंदचा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. भारतानं या स्पर्धेत आतापर्यंत 13 सुवर्णपदकांसह 61 पदकं मिळवत पदक तालिकेतलं आपलं चौथं स्थान कायम ठेवलं आहे. क्रिकेट विश्वचषक स्पर्धेपूर्वी सराव सामने खेळले जात आहेत. भारताचा आज दुसरा सराव सामना नेदरलँडसोबत तिरुवनंतपुरम इथं होणार आहे. भारताचा इंग्लंडसोबतचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द झाला होता. राज्यात 1 जूनपासून आतापर्यंत सरासरीच्या 91% पाऊस पडला आहे. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात 53%, जुलैमध्ये 138%, ऑगस्टमध्ये 38%, सप्टेंबरमध्ये 128% पाऊस झाला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र आकाशवाणी समाचार औरंगाबाद, औरंगाबाद AIR न्यूज या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता.